गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 9 अध्यायाचं शीर्षक आहे राजविद्या राजगुह्य योग परम गोपनीय ज्ञान त्यामधील श्लोक क्रमांक 13 श्लोक अशा प्रकारे महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् भाषांतर आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे भाषांतर हे पार्थ मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात तात्पर्य या श्लोकामध्ये महात्मा या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण असते की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो हे कसे बरे होते याचे वर्णन 7व्या अध्यायात करण्यात आले आहे जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या आधिपत्यामधून मुक्त होतो हीच पात्रता आहे जेव्हा जीव भगवंतांना शरण जातो तेव्हा तात्काळ तो भौतिक प्रकृतीमधून मुक्त होतो ही प्राथमिक पायरी आहे जीव हे भगवंतांची तटस्था शक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जातात आध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गदर्शनालाच दैवी प्रकृती असे म्हटले जाते म्हणून भगवंतांना शरण गेल्यामुळे जेव्हा जीवाची उन्नती होते तेव्हा त्याला महात्मा पदाची प्राप्ती होते श्रीकृष्णांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींचे ध्यान महात्मा करीत नाहीत तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष आहेत या बाबतीत त्याला मुळीच संदेह नसतो अशा महात्म्याची इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे प्रगती होते भाषांतर पुन्हा एकदा हे पार्थ मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात हरे कृष्ण तर सर्व भक्तांना नूतन वर्षाच्या हार्दिक कृष्ण भावना शुभेच्छा गेल्या आठवड्यात आम्ही नव्हतो त्यामुळे तुम्हाला आता सगळ्यांना शुभेच्छा परत देत आहे तर आजचा जो आपण विषय चर्चा करणार आहोत त्यामध्ये जसं श्रील प्रभुपाद समजावून सांगतायत तात्पर्यामध्ये या ठिकाणी प्रभुपाद जसं भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतायत महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीं आश्रिता की महात्मा म्हणजे कोण आहे हे प्रथमतः भगवंत सांगतायत आणि त्याचे गुण काय आहेत किंवा त्याची लक्षणं काय आहेत किंवा कोणत्या लक्षणावरनं त्याला महात्मा असं म्हटलं जातं हे भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतायत की महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीं आश्रिता असे लोक असे जीव ज्यांनी माझ्या दैवी किंवा आध्यात्मिक प्रकृतीचा आश्रय घेतलाय आणि एवढंच नव्हे भजंती अनन्य मनसो अनन्य भावानं सतत अविरतपणे जे माझं स्मरण करतायत ज्ञात्वा भूतादिम अव्ययम तर असे आणि ते काय जाणतात की मी सर्वांचे आदिकारण आहेत भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत अविनाशी आहेत हे त्यांनी जाणलेलं आहे आणि अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं महात्मा तर वारंवार आपण महात्मा शब्द वापरतो पण खऱ्या अर्थानं भगवद्गीतेनुसार महात्मा शब्दाची व्याख्या काय आहे हे आज आपण इथे जाणून घेत आहे. की भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की मामय वांशो जीव लोके जीवभूत सनातन. प्रत्येक जीव आपण सारे भगवंतांचे शाश्वत काळासाठी अंश आहोत. म्हणजे आपण सर्वजण सच्चिदानंद आत्मा आहोत, पण आपण अणु म्हणजे अंश रूपामध्ये आहोत. पण भगवंत कसे आहेत? विभू. हे सर्व जीवांचे स्त्रोत, बीज प्रदप पिता, सगळ्यांचे मूळ पिता भगवान श्रीकृष्ण आहेत. तर महात्मा म्हणजे कोण? ज्यानं भगवंतांचा खऱ्या अर्थानं शरण घेतलेली आहे. महात्मा हा काही आकारावरनं नसतो की केशाग्र शतभागस्य. भगवान जसं शास्त्रामध्ये सांगितलं की एका केसाच्या टोकाच्या जर शंभर भाग केले, परत त्या शंभराव्या भागाचे परत शंभर भाग केले, तर तितका आपला आत्म्याचा आकार आहे. म्हणजे किती नगण्य असं आपलं अस्तित्व आहे. पण महात्मा म्हणजे त्याचा आकार मोठा असतो असं नाही, परंतु त्याचे गुण महान असतात. हे प्रमुख लक्षण आहे महात्म्याचं. तर हे महात्मा भगवंतांना का प्रिय आहेत? कारण ते भगवंतांच्या वचनांचं पालन करताहेत आणि हे स्वार्थी नाही आहेत. ते केवळ स्वतःचं जीवन सार्थक करून केवळ संतुष्ट नाही आहेत. हे महात्मा जन जे भक्तच आहेत, भगवंतांचे विशुद्ध भक्त ज्यांना म्हणू शकतो, ते भक्त भगवंतांच्या कार्यामध्ये भगवंतांना सहाय्य करतायत, मदत करतायत, म्हणून ते भगवंतांना प्रिय आहेत. तसं साध्या उदाहरणाद्वारे आपण समजू शकतो की जसं एखादे प्रेमळ पिता असेल, त्याच्या आज्ञा जो पुत्र पालन करतो आणि त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या उद्योगामध्ये जो हातभार लावतो, तो मुलगा तो पुत्र स्वाभाविकपणेच पित्याला प्रिय ठरतो. की जो मुलगा इतर मुलांना मदत करतोय जे कमी बुद्धीचे आहेत, एकाच पित्याची मुलं असतील, पण एखादा कमी बुद्धीचा असेल, व्यवहार ज्ञान कमी असेल, तर त्याला जो मदत करतो असा मुलगा, किंवा वडिलांना पण जो मदत करतो, तर तो नक्कीच वडिलांना प्रिय ठरतो. तसंच भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे पिता आहेत आणि त्यांच्या या कार्यामध्ये जे जीव भगवंतांना शरणागत होऊन इतर जीवांना परत भगवंतांच्या धामी स्वधामी जायला मदत करतात, असे भक्त भगवंतांना स्वाभाविकपणेच प्रिय असतात. म्हणून 18व्या अध्यायाच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की मला सर्वात प्रिय कोण व्यक्ती आहे त्याच्यापेक्षा प्रिय कोणी नव्हता आणि कोणी होणार देखील नाही. कोण आहे अशी व्यक्ती? जे मी दिलेलं जे ज्ञान आहे तो मत भक्तेशी अभिधीयते, की इतरांना जो सांगतो, इतरांना या ज्ञानाचा जो प्रचार करतो, भक्तीचा प्रसार जो इतरांना करतो, असा भक्त सर्वात मला प्रिय आहे. तर म्हणून महात्म्यांचं हे कार्य आहे की दैवी प्रकृतीचा त्यांनी आश्रय घेतलेला आहे. तर आश्रय म्हणजे काय? की ज्यांनी पूर्णपणे एखाद्या गोष्टीचा आसरा, आसरा शब्द आश्रयापासूनच आलाय, आश्रय घेतलेला आहे. तसं सोपं उदाहरण आहे की ज्यावेळी मोठमोठं पाण्यामध्ये जसं सुनामी आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे, त्यानं किती प्रचंड नुकसान केलं, परंतु ज्या माशांनी त्या पाण्याचा आश्रय घेतलेला असतो ते पाण्यामध्ये आरामात पोहू शकतात. कारण जे जलचर प्राणी, मासे हे जलचर प्राणी, पाण्यातील प्राणी आहेत, त्यांनी जलाचा पाण्याचा आश्रय घेतल्यामुळे ते समुद्रामध्ये महासागरामध्ये ते आरामात राहू शकतात. परंतु समजा आपल्याला महासागराच्या मधोमध टाकण्यात आलं, किती पण प्रवीण, किती पण कुशल आपण स्विमिंग चॅम्पियन जलतरणपटू असू, तरी किती आपली कुवत आहे हा महासागर पार करण्याची? जे खाडी किंवा पार करतात त्यांच्या पुढे पण बोट जात असते, की जेणेकरून दम लागला की त्यांना बोटीमध्ये जहाजामध्ये ठेवता येईल. कारण काय? पाण्यामध्ये राहणं हा आपला स्वभाव नाही आहे. आपण काही काळ एक मजा म्हणून, व्यायाम म्हणून किंवा एक स्पर्धा म्हणून पाण्यात राहू, पण पाण्यामध्ये कायमचं राहणं हा आपला स्वभाव नाही किंवा आपला शरीर तसं बनवलं गेलं नाही. आणि त्याउलट माशाला पाण्याबाहेर राहणं हे त्याच्यासाठी स्वाभाविक नाहीये. एखाद्या माशानं पाण्यामध्येच राहणं ही त्याची स्वाभाविक स्थिती आहे. तसंच आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत. आध्यात्मिक असं आपलं स्वरूप आहे. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंद पूर्ण आनंदमय असं सच्चिदानंद आपलं स्वरूप आहे. परंतु भौतिक आवरणामुळे म्हणू शकता किंवा ज्याचं भगवंत मूळ कारण देतात इच्छा द्वेष समुत्थेन, की आपल्या स्वतंत्र इच्छेनं आणि भगवंतांचा द्वेष किंवा तिरस्कार केल्यामुळे आपण या भौतिक जगामध्ये येतो. आणि जनस्य मोहोयम अहम मामेती, की आपण स्वतःला शरीर समजतो आणि शरीराशी संबंधित ज्या पण गोष्टी व्यक्ती आहेत त्यांना आपण आपलं समजतो. आणि शास्त्र सांगतं की हेच आपल्या मूळ बंधनाचं कारण आहे. म्हणून आपलं खरं स्वरूप जो जाणतो, जसं पाण्यामध्ये राहणं हे माशाला सांगावं लागत नाही, त्याला स्वाभाविकता असते समजतं, तसंच ज्या जीवाला कळतं की आपण या भौतिक जगातील रहिवासी नाही आहोत, आपण आध्यात्मिक शाश्वत आनंदमय जगातील रहिवासी आहोत, आणि त्या दृष्टीनं जो प्रयत्न करतो तो हळूहळू दैवी प्रकृती जी भगवंतांची योगमाया शक्ती किंवा अंतरंगा शक्तीमध्ये तो जाऊ लागतो. आणि आपल्यासारख्या बद्ध जीवांना हे स्वतःहून प्रयत्न करणं फार कठीण आहे. जरी समजा एखाद्याची इच्छा झाली की बस आता समजलं, संतांकडून कळलं, शास्त्रातून कळलं की हे जग दुःखाने भरलेलं आहे, आपलं खरं स्वरूप आध्यात्मिक आहे, आपण आध्यात्मिक जगात गेलं पाहिजे, तरी पण ज्यावेळी आपण स्वतःच्या बुद्धीनं शास्त्र वाचायला जाऊ, स्वतःच्या बुद्धीनं काहीतरी समजून घ्यायला जाऊ, तर आपला गोंधळ जास्त होऊ शकतो. आणि म्हणून हा गोंधळ होऊ नये म्हणून भगवंत फार कृपाळू आहेत. ते स्वतः अवतरित होतात, अनेक अवतार घेतात, दशावतार आणि अनेक अवतार, आणि स्वतः धर्म काय आहे ते शिकवतात. एवढंच नव्हे ते शास्त्र देतात, संदेश उपदेश देतात, जेणेकरून आपल्याला ते उपदेश पालन करून कळावं. आणि त्याहून पलीकडे स्वतःचे प्रिय असे भक्त त्यांना ते पाठवतात, जेणेकरून कशा रीतीनं शास्त्राचं गीतेचं जीवनात पालन करायचं हे आपल्याला एक जिवंत उदाहरण पाहायला मिळावं. कारण शास्त्रामध्ये सांगितलंय सुंदर रीतीनं, तर्को प्रतिष्ठो श्रुतयो विभिन्न नासौ ऋषिर्यस्य मतम विभिन्न, की तर्क आपण तर्क वितर्कानं भगवंतांना जाणायचा प्रयत्न केला तरी पण आपण भगवंतांना समजू शकणार नाही. अनेक ऋषी मुनी आहेत ते चर्चा करत असतात भगवंत निराकार आहेत, भगवंत निर्विशेष आहेत, आणि काही जण म्हणतात आपणच भगवंत आहोत. प्रत्येक जण स्वतःची मतं मांडतोय. त्यामुळे धर्मस्य तत्वम विहितम गुहाय, धर्माचं जे खरं तत्व आहे ते फार कसं आहे, गुह्य, फारच गुह्य असं ज्ञान आहे. मग कसं समजून घ्यायचं, की तर्कानं पण समजू शकत नाही, ऋषी मुनींशी चर्चा करून पण जर समजत नसेल, शास्त्राचं अध्ययन पण करून समजत नसेल, तर मग हे ज्ञान समजणार कसं, त्याचं पालन कधी करायचं, आणि मग जीवनाची परिपूर्णता कशी प्राप्त करायची, हा प्रश्न उभा राहू शकतो. पण त्याचं उत्तर दिलं आहे की धर्मस्य तत्वम निहितम गुहाय महाजनो येन गतः सपंथा, के भगवंतांना ठाऊक आहे की आपल्यासारख्या जीवांची काय स्थिती आहे. म्हणून त्यांनी काय केलं, महाजन, महाजनांना या जगामध्ये पाठवलं. महाजन आणि महात्मा हे साधारण एक सारखेच शब्द आहेत, की जे जन असे लोक ज्यांनी भगवंतांचा आश्रय घेतलाय त्यांना महाजन असं म्हणण्यात येतं. महाजन म्हणजे भक्तीचे अधिकारी व्यक्ती, आडनावाचे महाजन नाही. महाजन म्हणजे ज्यांनी भक्तीचं विज्ञान जाणलेलं आहे, भक्तीचं विज्ञान आचरणात आणलेलं आहे आणि भक्तीचं विज्ञान शिकवलेलं आहे, त्यांना महाजन असं म्हणतात. महाजन येन गता सपंथा, महाजनांनी जो मार्ग अनुसरला आहे, ज्या मार्गाने त्यांनी वाटचाल केली आहे, बस त्याच्या मागूनच आपल्याला जायचं आहे. जसं जंगलामध्ये आपण घनदाट जंगलामध्ये रात्रीच्या वेळी सापडलो असू, अडकलेलो असू, तर त्यावेळी आपण स्वतः मार्ग शोधणं फार कठीण असतं. पण समजा काही पाय वाट चालली आहे आणि ज्यामधून काही वाटसरू चालले असतील, त्यांच्या मागोमाग जात राहिलो तर आपण त्या जंगलातून बाहेर पडू शकू. तसंच या भयंकर अशा जंगलामध्ये, कोणतं जंगल? मायेचं जंगल, की ज्यामध्ये अनेक अनेक प्रलोभनांचे हिंस्त्र प्राणी आहेत जे आपल्याला खाऊन टाकायला आतुर आहेत, तर त्याच्यातून कसं काय पार व्हायचं, कसं काय बाहेर पडायचं हे सांगण्यासाठी कोण येतं? महाजन, भक्त किंवा संत. आणि भागवतानुसार हे महाजन किती आहेत? प्रमुख महाजन 12 आहेत. स्वयंभू, नारदा, शंभू, कुमारो, कपिलो, मनु. की स्वयंभू म्हणजे साक्षात ब्रह्मदेव आहेत, नारद मुनी आहेत, स्वयंभू, नारदा, शंभू शंकर आहेत, कुमार जे ब्रह्मदेवांचेच पुत्र 4 कुमार, चतुष्कुमार ज्यांना म्हटलं, तर कुमारो, कपिलो मनु कपिल देव जे देवहूती पुत्र कपिल देव भगवंतांचे अवतार ज्यांनी सांख्य योग शिकवला, कपिलो मनु, मनु जे मानव शब्द ज्यापासून आला ते मनु, आणि कुमारो कपिलो मनु प्रल्हादो जनको भीष्म. बघा याला वयाची अट नाहीये. प्रल्हाद महाराज 5 वर्षाचे आहेत, कुमार हे पण नित्य रूपानं बाल वयात आहेत, प्रल्हाद महाराज पण कोण आहेत? महाजन. भगवान श्रीकृष्णांच्या लीलेनंतर भागवत मध्ये सगळ्यात जास्त कोणाचा उल्लेख येतो? भक्त प्रल्हाद. 7वा स्कंद जवळजवळ सगळं प्रल्हाद महाराज, त्यांचाच उपदेश, त्यांच्या लीलेचं वर्णन आहे. आणि जनक महाराज जे सीता मातेचे पिता, जनक, प्रल्हादो जनको भीष्म, भीष्मदेव, आणि बली वया सखी वयम, बली महाराज. बली महाराजांची सगळ्यांना कथा ठाऊक आहे, वामनदेव आणि बली महाराज. वय्यासखी, वय्यासखी म्हणजे व्यासदेवांचे पुत्र शुकदेव गोस्वामी ज्यांनी परीक्षिताला भागवत सांगितलं. आणि वयम हे कोण सांगताय? यमराज स्वतः सांगतायत. सगळेजण घाबरतात यमराजांना, पण यमराज हे स्वतः कोण आहेत? महाजन, वैष्णव आहेत. हे 12 महाजन, हे 12 भक्तीचे अधिकारी व्यक्ती सांगण्यात आले आहेत. आणि आपले भक्त सांगत होते की त्यामध्ये 12 पैकी 7 जण आहेत ते गृहस्थ आहेत, 5 जणांनी कधी विवाह नाही केला. म्हणजे त्यामध्ये वयाची अट नाहीये महाजन बनण्यासाठी, किंवा कुठला तुमचा वर्णाश्रम आहे त्याची देखील अट नाहीये. अट काय आहे? भगवंतांनी इथं सांगितली, दैवी प्रकृती आश्रिता भजंती अनन्य मनसा. की ज्यांनी दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलाय, सतत भगवंतांचं जे स्मरण करतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर हे महाजन आपल्याला भक्तीमध्ये कसं काय भक्तिमय जीवन जगायचं हे केवळ सांगत नाहीत, पण जीवनाद्वारे ते आपल्याला उदाहरणाद्वारे स्वतःच्या दाखवतात की भक्ती मार्गामध्ये कसं साधकानं जीवन जगलं पाहिजे. याच्या सुरुवातीपासून ते अंतिम टप्प्यापर्यंत, सर्वोच्च स्तरापर्यंत आपल्याला शिकवतात. आणि आज आपण थोडक्यामध्ये एका अशाच महान जे महाजन आहेत, महान अशी व्यक्ती, त्यांच्याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत. कारण त्यांचीच एक महत्वाची तिथी येत्या 14 तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी येते आहे. मकर संक्रांत तर सगळ्यांना परिचयाची आणि आवडीची आहे, पण तिळगुळ घ्या गोड बोला इथंपर्यंतच आपण त्याला मर्यादित ठेवतो. एकच दिवस कसं बसं गोड बोलतो, कोल्हापुरात गोड बोलणं वेगळ्या पद्धतीनं प्रकट होतं. तर त्या तिथीला नेमकं काय घडलं, एक आहे ते उत्तरायण आणि तो भाग आहे संक्रमण झालं, पण आध्यात्मिक दृष्टीनं त्याचं महत्व विशेष करून गौडीय वैष्णवांसाठी काय आहे ते आज आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर भीष्मदेव आहेत जे 12 महाजनांपैकी आहेत, त्यांनी मकर संक्रांतीच्या या तिथीला या दिवशी स्वतःच्या इच्छेनं हे भौतिक जग सोडलं. भीष्मदेवांचा महानिर्वाण आहे तो मकर संक्रांतीला झाला. तर थोडक्यामध्ये आपण त्यांच्या महिमा किंवा महात्म्याविषयी जाणून घेऊया की आपल्या या वैष्णव सिद्धांतामध्ये सांगितलं जातं की वैष्णवेर क्रियामुद्रा विद्येना भुजी, की वैष्णव जे आहेत भगवंतांचे भक्त आहेत आणि विशेष करून हे जे महाजन आहेत त्यांचं जे कार्य आहे आणि त्यांचं जे वागणं आहे ते आपण आपल्या भौतिक बुद्धीनं समजू शकत नाही किंवा समजून घ्यायचा प्रयत्न करू नये. कारण का, आपली भौतिक बुद्धी आहे ती मर्यादित आहे आणि आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. आणि शुद्ध भक्त हे भगवंतांच्या भक्तीमध्ये दिव्य प्रकृतीमध्ये असल्यामुळं त्यांच्यात कार्य पण आहे ते भगवंतांप्रमाणेच दिव्य आणि असाधारण असतात. त्यामुळे आपण भौतिक दृष्टीनं समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपण कदाचित अपराध करू शकतो. जसं विशेष करून भीष्मदेवांबाबत हा बरेच आक्षेप केले जातात आणि त्यातील प्रमुख आक्षेप म्हणजे कोणता, की भीष्मदेव जर ते भक्त होते, जर त्यांचं पांडवांवर प्रेम होतं, श्रीकृष्णांप्रती भक्ती होती, मग का ते पांडवांच्या विरुद्ध कुरुक्षेत्रावर लढले? इतकंच प्रेम होतं तर ते द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी त्यांनी काही केलं का नाही? अनेक अशा शंका कुशंका भक्त असून देखील आपल्या मनामध्ये येऊ शकतात. परंतु ज्यावेळी आपण शास्त्राद्वारे आणि विशेष करून आचार्य वैष्णव संतांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं अध्ययन करतो किंवा जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याला स्पष्टपणे काय त्याची पार्श्वभूमी किंवा त्यातून भगवंतांना काय शिकवायचं आहे ते लक्षात येऊ शकतं. ती संपूर्ण लीला सांगण्यासाठी आपल्याला वेळ नाहीये, पण सारांशामध्ये आपल्याला कल्पना आहे की भीष्मदेव गंगापुत्र भीष्म कशा पद्धतीने वाढले वगैरे. परंतु आपण त्यांच्या प्रमुख ज्या भगवंतांना त्यांच्याकडून कोणतं कार्य संपन्न करून घ्यायचं होतं त्याविषयी चर्चा करणार आहोत. की आपल्याला ठाऊक आहे की पित्याच्या प्रसन्नतेसाठी त्यांनी आजीवन ब्रह्मचर्य व्रत धारण केलं आणि विशेष करून अशा वातावरणात जिथे संपूर्णपणे ब्रह्मचर्य राहण्यासाठी प्रतिकूल वातावरण आहे, जिथे पूर्णपणे इंद्रिय तृप्तीसाठी अनुकूल वातावरण आहे, अशा ठिकाणी राहून त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं. आणि हे वातावरण म्हणजे काय, राज प्रासादामध्ये राहून सुंदर युवराज्ञींसमवेत राहून त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. आणि विशेष करून असं सांगितलं जातं की ब्रह्मचारी आहे त्याच्यासाठी ब्राह्मणाचा जो स्वभाव आहे तो व्यक्ती ब्रह्मचारी राहू शकतो. की शम दम तप शौच जे गीतेमध्ये भगवंत सांगतात ब्राह्मणाचे गुण, पण भीष्मदेव अशी व्यक्ती आहे की ते क्षत्रिय स्वभावाचे होते. क्षत्रियांमध्ये रजोगुण जास्त प्रमाणात असतो, ते लगेच उत्तेजित होऊ शकतात, क्रोधी होऊ शकतात. परंतु भीष्मदेव हे दिव्य क्षत्रिय आहेत, त्यामुळे ते त्या स्थितीमध्ये पण ब्रह्मचर्य आजीवन ब्रह्मचारी राहिले. तर विशेष करून जो प्रश्न उपस्थित केला जातो की भीष्मदेवांनी अशा पद्धतीनं का कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युद्ध केलं, काही जण म्हणतात की त्यांनी कौरव राज्यामध्ये होते, दुर्योधन धृतराष्ट्र इत्यादींचं त्यांनी मीठ खाल्लेलं, खाल्लेल्या मिठाला जागण्यासाठी त्यांना नाईलाजास्तव लढावं लागलं. किंवा काही जण असे नैतिक असे कारणं देतात की या कारणामुळे त्यांना पांडवांविरुद्ध लढावं लागलं. परंतु जर आपण वैष्णव तत्वज्ञानानुसार पाहिलं तर समसिद्धिम हरितोषणम, भगवंतांना प्रसन्न करणं हा एकमात्र भक्ताच्या जीवनाचा उद्देश असतो. मग त्यासाठी भले त्या जीवाला स्वतःची निंदा झाली तरी पण तो भगवंतांना शरणागत असल्यामुळं तो भगवंतांना आनंद देण्यामध्येच आनंद मानतो. तसंच भीष्मदेव हे महाजन असल्यामुळे त्यांना याच्याशी फार काही घेणं देणं नव्हतं की कोणी माझी स्तुती करो अथवा कोणी माझी निंदा करो. पण जर माझे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होत असतील तर मी त्यांच्या प्रसन्नतेसाठी काहीही करायला तयार आहे. तर भीष्मदेव आहेत हे खरं तर भगवंतांचे निस्सीम भक्त तर आहेतच, आणि भगवंतांना त्यांच्या या कार्याद्वारे अनेक उपदेश जगाला द्यायचे होते. पहिला एक उपदेश हा म्हणू शकतो आपण की कितीही बलाढ्य कितीही बलवान अशी शक्ती असो जर ती धर्माविरुद्ध भगवंतांविरुद्ध आणि भक्तीविरुद्ध जर उभा राहिली तर कितीही ती शक्तिशाली अशी व्यक्ती असो त्याचा नाश नक्की निश्चितच आहे. आणि भीष्मदेवांच्या द्वारे त्यांनी दाखवून दिलं की भीष्मदेव किती बलवान होते. परशुराम आणि अनेक त्यांनी योद्ध्यांना सहज स्वतःच्या शक्तीनं त्यांनी पराभूत केलेलं प्रभावित केलेलं, पण तरी पण श्रीकृष्ण ज्यांनी वचन घेतलेलं युद्धापूर्वी की मी कोणतंही शस्त्र उचलणार नाही. आणि अर्जुन आहे हे तर भीष्मदेवांसमोर एक छोटा बालक आहे, पण तरी पण भगवंतांनी दाखवून दिलं की नमे भक्ता प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही, आणि जो धर्मतत्वांविरुद्ध आहे तो कितीही बलाढ्य असला तरी त्याचा नाश निश्चितच आहे. हे एक तत्व तर त्यांनी दाखवलंच, परंतु याहून उच्च तत्व आपण म्हणू शकतो ते म्हणजे भक्ताच्या प्रेमासाठी भगवंत स्वतःचं पण वचन भंग करायला तयार असतात. जसं युद्ध चालू होतं आणि दुर्योधन कर्ण इत्यादी जे कौरव आहेत त्यांना थोडी शंका किंवा भीती निर्माण झाली की भीष्मदेव आहेत ते पक्षपात करत आहेत, भीष्मदेव आहेत ते त्यांचं खरं जे द्वेषानं लढत नाहीयेत ते पांडवांप्रतीच्या स्नेहामुळे ते खऱ्या अर्थानं पूर्णपणे लढत नाहीयेत, आणि जो क्षत्रिय आहे तो कधीही अपमान सहन करू शकत नाही. तो शरीराचे घाव आहे जखम आहे तो सहन करू शकेल, पण अपमान ते क्षत्रियाचा स्वभाव आहे तो अपमान सहन करू शकत नाही. जसं ध्रुव महाराज 5 वर्षाचे बालक होते, सुरुचीनं ज्यावेळी त्यांचा अपमान केला की तू उत्तानपादच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या गर्भातून जन्म घ्यावा लागेल, तू इथे लायक नाहीस. 5 वर्षाचे बालक होते पण क्षत्रिय कुळातील होते म्हणून तो अपमान ते सहन करू शकले नाही, तात्काळ ते तिथून रागारागानं बाहेर पडले. तसंच भीष्मदेव भक्त होते परंतु हा त्यांचा क्षत्रिय धर्म होता. त्यामुळे दुर्योधन ज्यावेळी म्हणाले की तुम्ही पांडवांप्रती पक्षपात करत आहात, पांडवांप्रती स्नेहानं तुम्ही वागत आहात, आणि हे भीष्मदेवांना सहन झालं नाही. आणि त्यावेळी ते म्हणाले की उद्या मी असं युद्ध करेन की पूर्ण पांडवांचा मी निपात करेन, आणि हे माझे जे 5 बाण आहेत त्याद्वारे मी त्यांचा नाश करेन. पण तरी पण दुर्योधनाला थोडी काय म्हणतो शंकेची पाळ चुकचुकत होती, तर म्हणाले ते माझ्याकडे द्या बाण, मी ते सुरक्षित ठेवतो, उद्या तुम्हाला देतो. आणि भीष्मदेव त्याला संमती त्यांनी दिली, आणि भगवान श्रीकृष्ण त्रिकालज्ञ सर्व काही त्यांना ज्ञात आहे, आणि त्यांनी काय केलं एक दैवी योजना आखली. भगवंत काहीही करू शकतात, अघटन घटन पटी अशी, होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं करण्यामध्ये भगवंतांपेक्षा कुशल निपुण कोणी नाही आहे. त्यांनी काय योजना आखली आपल्याला कल्पना असेल की त्यांनी अर्जुनाला सांगितलं की दुर्योधन त्याच्या सगळ्या संध्या आणि इतर विधी झाल्या तर काय करतो, तो दान देण्याच्या मनस्थितीत असतो. तर अर्जुना तू काय कर, त्याच्या छावणीमध्ये जाऊन त्यावेळी तू दान माग, आणि काय माग, कशाची याचना कर, बाण दे. ते बाण जे आम्हाला मारण्यासाठी आहे ते बाण आमच्याकडे दे. आणि आणखीन एक भगवंतांनी योजना केली, काय, द्रौपदी तिला सांगितलं कुठे जा, भीष्मदेवांकडे जा आणि त्यांचे फक्त आशीर्वाद घे. आणि अर्जुन गेले, दुर्योधन बघा त्यावेळी क्षत्रिय, खरे क्षत्रिय जरी वाईट असले तरी पण ते काही कदरी धर्मविधींचं पालन करायचे. आणि अर्जुनाचं एक प्रकारे स्वागत केलं दुर्योधनाने आणि सगळं विचारलं, काय तू, तुला काय हवं ते मी देऊ शकतो. आणि तो त्याचा पण नियम होता तो. आणि अर्जुनानं काय मागितलं, ते बाण आम्हाला हवे आहेत, पाच बाण. विचार करा, दुर्योधनाचा सगळा अट्टहास कशासाठी होता, पांडवांना ठार मारण्यासाठी. आणि हेच पाच बाण उद्या ज्याद्वारे पितामह भीष्म मारणार होते, एक प्रकारे पराभवच होणार होता. पण दुर्योधन द्यायला तयार झाला, त्याने ते पाच बाण दिले. पण इकडे द्रौपदी पण इथे भीष्मदेवांकडे आली आणि तिनं प्रणाम केल्यावर भीष्मदेवांनी काय आशीर्वाद दिला, स्वाभाविक स्नेहामुळे. स्वाभाविक स्नेह होतं कारण त्यांना त्यांचं हृदय नेहमीच भक्तांप्रती ओढलं गेलं होतं. आणि ते काय म्हटले, अखंड सौभाग्यवती भाव. आणि त्यावेळी द्रौपदीनं काय केलं, इमोशनल ब्लॅकमेल की भावनिक स्तरावर त्याने तिला, द्रौपदीनं काय केलं, ती म्हणाली की कसं काय हे शक्य आहे, सौभाग्य हे अखंड सौभाग्य कसं काय प्राप्त होऊ शकेल, उद्या तर तुम्ही पण घेतलाय की माझ्या पतींचा तुम्ही नाश करणार आहे. आणि भक्त आहे तो भगवंतांचं हृदय जाणतो आणि भगवंत आहे ते भक्ताचं हृदय जाणतात, साधवो हृदयो मह्यम. त्यामुळे भीष्मदेवांना कळायला काही फार वेळ लागला नाही, त्यांनी लगेच योजना ओळखली, काय की तुला भगवंतांनी तिथे पाठवलेलं आहे. आणि त्या म्हटलं की तुझं सौभाग्य अबाधित राहील. आणि मनामध्ये पण त्यांनी संकल्प केला कारण त्यांना परत भगवंतांची आणखीन एक इच्छा पूर्ण करायची होती. म्हणून भक्त आणि भगवंतांचे जे दिव्य संबंध आहेत ते आपण आपल्या बुद्धीनं कधीच भौतिक बुद्धीनं समजू शकत नाही. त्यांनी काय प्रण केला की उद्या मी असंच वेषानं युद्ध करेन की भगवंतांना त्यांचं वचन तोडायला मी भाग पाडेन. कोणतं वचन, मी शस्त्र उतरणार नाही हे वचन भगवंतांना मी मोडायला हवेन. आणि खरंच भगवंत इतकेच सॉरी भीष्मदेव इतकेच दुसऱ्या दिवशी त्वेषानं लढू लागले की स्वतः भगवंत रथाचं चक्र घेऊन भीष्मदेवांकडे रथातून खाली उतरून सारथी असून ते स्वतःचं वचन त्यांनी तोडलं आणि भीष्मदेवांकडे वेगाने धावू लागले. आणि अर्जुन जे भगवंतांचे भक्त आहेत आणि पितामह भीष्मदेवांवर त्यांचं अतोनात प्रेम होतं, ते त्यांच्या चरण पकडायला लागले भगवंतांचं की भगवंता कृपया असं करू नका, तुमचं वचन तुम्ही मोडू नका. पण अर्जुनाला तसं खेचत ते भगवंत भीष्मदेवांना मारायला निघाले. आणि ज्यावेळी आपण पाहू पुढे की कशा पद्धतीनं भीष्मदेवांना हे रूप आहे भगवंतांचं, जे बाणांनी घायाळ झालेले भगवंत, त्यांचे केस आहेत ते पूर्णपणे विखुरलेले होते, त्यांचं जे उत्तरीय उपरण आहेत ते खालती निसटलेलं होतं आणि धुळीनं माखलेलं आणि रक्तानं माखलेलं असं भगवंतांचं रूप आहे. ते पाहून भगवंतांप्रती भक्ती भीष्मदेवांची जागृत झाली. आणि कोणी म्हणेल की जर आराध्य दैवत असेल भगवंत, त्यांची चंदनाचा लेप आणि भक्ती जी फुलं आहेत जे आपण म्हणतो ना षोडशोपचार, त्याद्वारे भगवंतांची पूजा केली पाहिजे की पुष्प गंध आणि या सगळ्याद्वारे. आणि ही कसली पूजा, हा कसला उग्र तामसिक रूपाची पूजा वाटते. पण नाही, भगवंतांना कशामध्ये आनंद मिळेल हे आपण ठरवू शकत नाही. जसं एखादा मुलगा आहे आणि वडील आहेत, ते एकमेकाशी हाणामारी करतात, कुणाला वाटेल की हे कसलं युद्ध खेळतात, पण ते त्यामध्ये त्यांचं प्रेम असतं. तसंच भगवंत आणि भक्त आहेत त्यांच्यामधील प्रेम आहे ते आपण भौतिक दृष्टीनं जाणू शकत नाही. भगवंतांसाठी भीष्मदेवांचे जे बाण आहेत ते फुलांच्या वर्षावांपेक्षा पण त्यांना त्यात आनंद होत होता. तर हे प्रेम आहे ते दिव्य स्तरावर आहे. आणि भगवंतांनी स्वतःचं वचन मोडलं का, भीष्मदेवांना त्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ दाखवायचं होतं. भगवंत सांगतात मद भक्ता पूजा भीतिका माम, की भगवंतांना स्वतःपेक्षा भक्ताची स्तुती करणं त्यामध्ये जास्त आनंद आहे. आणि त्यामुळे भीष्मदेवांचा गौरव व्हावा ही भगवंतांची इच्छा होती. आणि त्यामुळे भगवंतांना दाखवून द्यायचं होतं की माझं वचनापेक्षा मला भक्ताचं वचन प्रिय आहे. आणि म्हणून भगवंत ज्यावेळी गीतेमध्ये सांगतात की नमे भक्ता प्रणश्यति, हा जो श्लोक ज्यावेळी भगवंत म्हणतात त्यावेळी अर्जुनाला ते सांगतात की अर्जुना तू घोषित कर की माझ्या भक्ताचा नाश कधी होत नाही. का अर्जुनाला सांगितलं भगवंतांनी? कारण भगवंत कदाचित भक्तासाठी स्वतःचं वचन तोडतील, पण भक्तानं घोषित केलं, अर्जुनानं घोषित केल्यावर जगाचा जास्त विश्वास बसेल. कौंतेय प्रतिजानीही नमे भक्ता प्रणश्यते. तरी भगवंतांची दिव्य लीला आहे. एका लीलेद्वारे त्यांना अनेक कार्य सिद्ध करायची असतात. आणि पुढे आपण पाहतो ज्यावेळी अर्जुन मग बाणांचा वर्षाव करतो आणि शरशय्या पूर्ण एक बोट देखील जाणार नाही इतके बाण भीष्मदेवांच्या अंगावर असतात. आणि एखादा दैवी पुरुष आकाशातून पडावा त्या पद्धतीनं भीष्मदेव जमिनीवर धाराशयी पूर्ण कोसळतात. आणि नंतर आपल्याला कल्पना आहे की स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि सर्व पांडव आहेत त्यांना श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही राजेशाही पोशाखामध्ये राजेशाही वस्त्रामध्ये भीष्मदेवांसमोर या. आणि त्यापूर्वी युधिष्ठिरांना अत्यंत शोक होत असतो की हे केवळ माझ्यामुळे झालं, माझ्या स्वार्थी इच्छेमुळे या इतक्या कोट्यावधी प्रजेची जीवित हानी झाली. आणि भीष्मदेवांना युधिष्ठिरांना श्रीकृष्ण सांत्वन करतात, स्वतः व्यासदेव सांत्वन करतात, तरी पण त्यांना हृदयामध्ये शांती मिळत नाही. आता हे कसं काय? भगवंतांनी सांगून पण भक्ताची शांती कशी काय होत नाही? यामागे पण भगवंतांची आणखीन एक योजना आहे आपल्या भक्ताचा गौरव करण्याची. हे कसं? ते पुढे आपल्याला कळेल की ज्यावेळी सर्व ही वार्ता पसरते की भीष्मदेव आता अंतिम त्यांचा काळ जवळ आलेला आहे. खरं तर भीष्मदेवांना इच्छा मरणाचं वरदान होतं, ते कधीही स्वतःचा देह त्याग करू शकत होते, पण एका योग्य क्षणाची ते वाट पाहत होते. ज्यावेळी सर्व पांडव अत्यंत सुंदर राजेशाही वस्त्रात त्यांच्या समोर उपस्थित झाले, भगवान श्रीकृष्ण अत्यंत स्मित करत त्यांच्या समोर उपस्थित झाले, एवढेच नव्हे अनेक ऋषी धौम्य कश्यप अनेक अनेक वर्णन आहे भागवतामध्ये, ते सर्व दैवी दैवर्षी ब्रह्मर्षी राजर्षी सगळे त्या ठिकाणी उपस्थित झाले भीष्मदेवांकडे समोर. आणि भीष्मदेवांनी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. का? कारण याच क्षणाची वाट पाहत होते. भीष्मदेव ज्यावेळी प्रथम बोलतात भगवंतांचं स्वागत केल्यानंतर ते त्या स्थितीत पण ते सर्व कायावाचा मनानं भगवंतांना आदर देतात. विचार करा, एक साधा यात्रेमध्ये आम्हाला अनुभव आहे, काटा घुसल्यावर कुठे काय काही सुचत नाही, पण भीष्मदेव पूर्ण शरीरामध्ये अर्जुनानं मारलेले बाण साधे सुधे बाण नव्हे, ते बाण आहेत पूर्ण शरीराभर आहेत, त्यावेळी ते भगवंतांची स्तुती करत आहेत. आणि ते पहिलाच प्रश्न भगवंतांना विचारतात की पांडवांच्या जीवनामध्ये हे असं का घडलं, अतोनात इतके हाल त्यांचे का झाले? आणि स्वतःच ते उत्तर देतात की भगवंतांची काळ शक्ती आहे, काळाच्या पुढे कुणाचंही काहीही चालत नाही, हे काळाचीच भगवंतांची महिमा आहे. आणि परत भाग पांडवांचं गतवैभव गतराज्य मिळालेलं पाहून त्यांना अश्रू येतं, पांडवांना त्यांची स्थिती पाहून ते देखील अश्रू आवरू शकत नाहीत. आणि मग युधिष्ठिराला स्वतः भीष्मदेव उपदेश करू लागतात की राजधर्म अनेक धर्मशास्त्रांविषयी भक्तिमय शास्त्रांविषयी. आणि मग युधिष्ठिराचं सांत्वन होतं. व्यासदेव जे सर्व वैदिक शास्त्राचे रचनाकार आहेत त्यांनी सांगून सांत्वन नाही झालं, स्वतः भगवान श्रीकृष्ण ज्यांनी अर्जुनाचा युधिष्ठिराच्या भावाचा मोह नष्ट केला त्यांनी पूर्ण सांगून युधिष्ठिराचं सांत्वन झालं नाही, पण भीष्मदेवांनी सांगून का झालं? कारण परत भगवंतांना भीष्मदेवाचं गुणगान करायचं होतं. आणि हे सगळं ज्ञान दिल्यावर मग युधिष्ठिर महाराज यांच्या समोर भीष्मदेव आहेत ते भगवंतांवर ध्यान करू लागतात आणि भगवंतांची सुंदर स्तुती करू लागतात आणि हे खरं त्यांच्या भक्तीचं लक्षण आहे. ते खऱ्या अर्थानं भगवंतांना त्यांनी ओळखलेलं असतं. ते सांगू लागतात की किती तुम्ही सर्व कारणांचे कारण आहेत, अनेक सुंदर स्तुती करतात आणि मग ते भगवंतांचं जे मगाशी आपण चर्चा केली की भीष्मदेव यांच्यावर चक्र घेऊन रथाचं चाक घेऊन भगवंत धावत आहेत आणि त्यांचे केस विखुरलेत ह्या सुंदर रूपाचं ते वर्णन करू लागतात आणि नंतर ते भगवंतांना प्रार्थना करू लागतात की कृपया तुमचं हे रूप आणि विशेष करून भगवंतांचे दास रूपातील भक्त असल्यानं ते म्हणतात तुमचं शंख चक्र गदा पद्म हे जे तुमचं चतुर्भुज रूप आहे नारायण स्वरूप त्यावर आता माझी मती स्थिर राहावी आणि यातच स्मरण होत मी देह त्याग करेन. आणि या आजच्याच सॉरी आजची नाही जी 14 तारखेला जी आपण तिथी साजरी करणार आहोत की मकर संक्रांत जे उत्तरायण ज्यावेळी सुरू होतं त्या तिथीला त्या तिथीवेळी भीष्मदेवांनी भगवंतांचं स्मरण करत स्वतःच्या इच्छेनं आपलं जे शरीरातून जे त्यांचा दिव्य आत्मा आहे तो भगवंतांच्या धामामध्ये तो प्रविष्ट झाला. आणि गीतेमध्ये पण भगवंत 8व्या अध्यायात सांगतात की योगी आहे ते स्वतःच्या इच्छेनं अशा पद्धतीनं आहे जे उत्तरायण किंवा शुक्ल पक्ष अशा पद्धतीनं ते देह त्याग करू शकतात. परंतु त्याच 8व्या अध्यायामध्ये भगवंत भक्ताविषयी सांगतात की अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम की एक भक्त आहे जो जरी दक्षिणायणात असो उत्तरायणात असो कृष्ण पक्ष असो किंवा शुक्ल पक्ष असो भारतात वृंदावनामध्ये असो किंवा भक्तितीर्थ स्वामींसारखा पाश्चात्य देशामध्ये असो तर कोणत्याही ठिकाणी असेल जर त्या जीवानं भगवंताचं स्मरण करत देह त्याग केला तर भगवंत हे त्यांचं उत्तरदायित्व आहे की त्या जीवाला त्या भक्ताला भगवत धामात घेऊन जाण्याचं. जसं आता आम्ही दक्षिण भारत यात्रेमध्ये होतो त्या दक्षिण भारत यात्रेमध्ये स्वतः भगवंत जे वरदराज ते त्यांच्या कांचीपूर्ण म्हणून जे प्रिय भक्त असतात त्यांना सांगतात की रामानुजाचार्यांना तुम्ही सांगा. रामानुजाचार्य हे श्री संप्रदायातील प्रमुख आचार्य आहेत. त्यांना त्यांनी 6 उपदेश दिले त्यापैकी 2 खूप सुंदर आहेत की 6 मध्ये एक आहे की जीव हा भगवंतांचा शाश्वत अंश आहे. दुसरं आहे की भगवंत हे सर्व कारणांचे अधिकारण आहेत आणि शरणागती भगवंतांप्रतीची. आणि त्यापैकी 2 आहेत की जरी भक्त भगवंतांची भक्ती करत असताना अंततः भगवंतांचं स्मरण करू शकला नाही तरी भगवंत सांगतात की त्याला भगवत धामात घेऊन जायची जे जबाबदारी ती माझी आहे. तरी भगवंतांचं वचन आहे की माझ्या भक्ताचा कधी नाश होणार नाही. म्हणून श्री संप्रदायामध्ये ते भगवंतांचं मृत्यूवेळी स्मरण होण्याची जास्त चिंता करत नाही. ते आत्ता कसं स्मरण होईल यावर चिंतन करतात कारण त्यांना खात्री आहे जर आपण प्रामाणिकपणे भगवंतांचं स्मरण केलं हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे तर भगवंत म्हणतात की भक्त जरी मला विसरला तरी मी भक्ताचं स्मरण करतो मी त्याला भगवत धामात घेऊन जातो. तर म्हणून भीष्मदेव आहेत हे खऱ्या अर्थानं महाजन आहेत की त्यांनी जीवनामध्ये दाखवून दिलं की भक्त कसा असतो आणि मृत्यूवेळी पण त्यांनी दाखवून दिलं की भक्ताचा मृत्यू कसा असावा. जसं श्रील प्रभुपादांनी देखील दाखवून दिलं की जीवन कसं असतं भक्ताचं. म्हणून वैष्णव तत्वज्ञान अत्यंत उदात्त आहे. केवळ जीवन जगायचं कसं एवढंच नव्हे तर जीवनाचा परिपूर्णत्व मृत्यूवेळी कसं प्राप्त करायचं हे पण हे तत्वज्ञान शिकवतं. जसं प्रभुपादांचे अत्यंत घनिष्ठ शिष्य भक्तितीर्थ स्वामी त्यांनी जीवनामध्ये दाखवून दिलं की मृत्यूला कसं सामोरं जावं त्याची कला त्यांनी स्वतःच्या उदाहरणानं शिकवली की कॅन्सर सारखा कॅन्सर अत्यंत तो भयंकर रोग आहे त्यामध्ये पण त्यांनी भगवंतांना प्रसन्न केलं आणि जगाला एक आदर्श उदाहरण दाखवून दिलं. आणि त्याचबरोबर थोडक्यामध्ये मकर संक्रांतीच्याच या तिथीला ज्यांच्या कृपेमुळे आज आपण भक्तीमध्ये आहोत त्या साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंत जे या कलियुगामध्ये अवतरित होतात, चैतन्य महाप्रभू, त्यांनी सर्व बद्ध जीवांच्या कल्याणासाठी संन्यास ग्रहण केला. की जे चैतन्य महाप्रभू हे साक्षात राधा आणि कृष्ण यांचं संमिश्र रूप आहेत, आणि भगवंत आहेत हे खरं तर सगळ्याचे भोक्ता आहेत, सर्व ऐश्वर्यांचे ते स्वामी आहेत. परंतु तेच भगवंत या कलियुगात ज्यावेळी अवतरित होतात, त्यांचा उद्देश एकच होता की संपूर्ण हरिनाम जे कलियुगातील युगधर्म आहे त्याचा जगाला प्रसार करणं, आणि हरिनामाच्या प्रसाराद्वारे सर्व जीवांना कोणताही जातीभेद, वर्णभेद, कुठलीही आर्थिक स्थिती, कोणत्याही स्थितीचा भेद न करता सर्व जीवांना मुक्त हस्ताना त्यांनी कृष्ण भक्ती दिली. नमो महावदन्याय, की अत्यंत भगवंतांचं उदार रूप ते म्हणजे चैतन्य महाप्रभू. परंतु त्यांनी पाहिलं की कृष्ण प्रेम ते द्यायला आलेत, परंतु लोक कृष्ण प्रेम स्वीकारायला तितके तयार नाही आहेत. ज्यावेळी ते अत्यंत दिव्य स्तरावर भक्तीचे असायचे, आणि एकदा ते व्याकरणाचे शिक्षक होते, न्याय आणि व्याकरण शिकवायचे, निमाई पंडित असं त्यांचं नाव होतं, आणि ज्यावेळी त्यांच्या गुरूंची, ईश्वर गुरूंची भेट झाली गया या ठिकाणी, आणि त्यानंतर मात्र ते पूर्ण भक्ताच्या स्वरूपामध्ये त्यांच्या लीला सुरू झाल्या. सगळ्यांना ते भक्तीविषयी सांगू लागले. त्यांचे विद्यार्थी त्यांच्याकडे न्याय आणि व्याकरण शिकायला यायचे, आणि कधी कधी ते बोलत असताना भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलेमध्ये ते रममाण व्हायचे, आणि मग ते विचारायचे की मी तुम्हाला नीट शिकवलं ना. मग विद्यार्थी सांगायचे तुम्ही कृष्णाशिवाय काहीच बोलला नाही. आणि एकदा असेच दिव्य अवस्थेत असताना ते भगवंतांच्या दिव्य अवस्थेमध्ये लीलेमध्ये रममाण झाले, आणि त्यावेळी ते एकदम ओरडू लागले की गोपी गोपी अशा पद्धतीनं, आणि सर्व विद्यार्थी आहेत ते त्यांना ओरडायला लागले की तुम्ही आम्हाला व्याकरण शिकवायचं सोडून तुम्ही आम्हाला हे का शिकवायला लागला आहात. आणि मग ते इतक्या दिव्य स्तरावर होते की ते शिष्यांना मारायला धावले, आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की मी खरं तर कृष्ण भक्ती जगाला देण्यासाठी अवतार घेतलेला आहे, परंतु लोक माझ्या प्रतीच अपराध करून त्यांची प्रगती होणार नाही, आणि जर मला जगाला कृष्ण भक्ती द्यायचं असेल तर मला वैराग्याचा स्वीकार केला पाहिजे. वैराग्य हे देखील भगवंतांचंच ऐश्वर आहे. म्हणून वयाच्या 24व्या वर्षी चैतन्य महाप्रभू, जे निमाई पंडित म्हणून ओळखले जायचे, त्यांनी संन्यास ग्रहण करायचं ठरवलं. असं नाही की बायको त्रास द्यायची, आई कटकट करायची, नाही, त्यांची आई म्हणजे साक्षात यशोदा माता, आणि त्यांची पत्नी विष्णुप्रिया ही साक्षात लक्ष्मी किंवा राधाराणी, आणि सर्व ऐश्वर किंवा सर्वात आनंदी असं त्यांचं कुटुंब होतं. पण बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी संन्यास ग्रहण केला मकर संक्रांतीच्या तिथीला, आणि संन्यास रूपामध्ये मग त्यांनी संपूर्ण कृष्ण भक्तीचा भारतभर त्यांनी प्रसार केला. 6 वर्ष ते दक्षिण भारतामध्ये त्यांनी भ्रमण केला, आणि उरलेली 18 वर्ष ते जगन्नाथपुरीमध्ये वास्तव्य करायचे, आणि त्यांनी सगळं जे हरिनाम आहे संपूर्णपणे पृथ्वी ते आचे हे भविष्यवाणी पण केली की भगवंतांचं नाव आहे ते सगळीकडे या पृथ्वीच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचेल. विचार करा, भगवंतांनी जर संन्यास घेतला नसता तर आज आपल्याला कृष्ण भक्ती मिळाली नसती. की श्रील प्रभुपादांचे एक गुरुबंधू ते सांगत होते, आणि ते सांगताना इतके स्वतःचे अश्रू आवरले नाही. ते म्हटले की काय गरज आहे, भगवंत जे नित्य लीलेमध्ये रममाण असतात, जे सर्व आनंदाचे भांडार आहेत, त्यांना संन्यास घ्यायची काय गरज आहे. पण केवळ आपल्या उद्धारासाठी त्यांनी हा संन्यास घेतलेला आहे. म्हणून मकर संक्रांतीच्या वेळी आपण या लीलेचं स्मरण केलं पाहिजे, आणि याच परंपरेमध्ये श्रील प्रभुपादांनी चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन पुढे चालवण्यासाठी त्यांनी देखील संन्यास घेऊन 12 वर्षात 14 वेळा जगप्रवास केला, आणि संपूर्ण चैतन्य महाप्रभूंची जी भविष्यवाणी आहे की सर्वत्र भगवत नामाचा प्रचार होईल, हे त्यांनी भविष्यवाणी खरी ठरवली. की सर्व पाश्चात्य लोकांना आणि जे भारतामधील पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करणारे जे तरुण पिढी आहेत त्यांना त्यांनी कृष्ण भक्ती दिली, आणि असं आपण म्हणतो हिप्पी लोकांना त्यांनी हॅप्पी बनवलं. खऱ्या अर्थानं त्यांनी आनंदाची जी खरी जी आनंद कशामध्ये आहे हे जगाला शिकवलं की हरिनामाचा आनंद, भगवत भक्तीचा आनंद, शुद्ध जीवन जगण्याचा जो आनंद आहे तो या चैतन्य महाप्रभूंच्या संप्रदायातून श्रील प्रभुपादांनी जगाला दिला. तर म्हणून खऱ्या अर्थानं जर आपण मकर संक्रांत तिळगुळ घ्या, गोड बोला कधी होईल, तर आपण या लीलांवर ध्यान करू. आणि एकच दिवस का गोड बोलायचं? आपण भक्तीमध्ये इतका उदात्त तत्वज्ञान आहे, मच्चिता मदगता प्राणा बोधयंत परस्पर. भगवंतांच्या लीला, भगवंतांचं नाम कसं आहे, मधुरा मधुर होती की सगळ्यात मधुर काय असेल या जगामध्ये, जे घेतल्यावर डायबिटीज वाढत नाही, जे घेतल्यावर बाकीचे काही साईड इफेक्ट होत नाही, ते म्हणजे भगवंतांचं नाम, भगवंतांच्या कथा, भगवत भक्तांचा संघ. आणि सगळ्यात गोड आहे आपल्या दृष्टीनं महाप्रसाद. इथं या सगळ्या ज्या गोष्टी आहे यामध्ये जर आपण कीर्तन नृत्य प्रसाद यामध्ये जर आपण जीवनामध्ये तल्लीन झालो आणि इतरांना या ज्ञानाचा प्रसार केला तर तेवढ्या गोड बोला आपण 12 महिने 24 तास साजरा करू शकतो. हरे कृष्ण, धन्यवाद. कोणाला काही